गणना प्रकरण 24. इस्रायलाला आशीर्वाद देणे परमेश्वराला बरे दिसते असे जेव्हा बलामाने पाहिले तेव्हा तो पूर्वीप्रमाणे शकुन पहावयाला गेला नाही, तर त्याने आपले तोंड रानाकडे केले. बलामाने दृष्टी वर करून पाहिले तो इस्रायल लोक आपापल्या वंशाप्रमाणे वस्ती करून राहत आहेत असे त्याला दिसले, आणि देवाचा आत्मा त्याच्यावर उतरला. तो काव्य रूपाने आपला संदेश देऊ लागला. बौराचा पुत्र बलाम बोलत आहे, ज्याला खरोखर दिसते तो बोलत आहे, जो देवाची वचने श्रवण करीतो, ज्याला सर्व समर्थाचे दर्शन घडते, जो दंडवत घालितो, ज्याचे डोळे उघडे आहेत, त्याची ही वाणी आहे. हे याकोबा तुझे डेरे, हे इस्रायला तुझे निवास मंडप किती रमणीय आहेत. खजुरीच्या विस्तृत बनासारखे, नदी तीरीच्या बागांसारखे, परमेश्वराने लाविलेल्या अगरू वृक्षांसारखे, पाण्याजवळच्या गंधसरूंसारखे ते आहेत. त्याच्या मोटातून पाणी वाहील, त्याच्या बीजाला भरपूर पाणी मिळेल. त्याचा राजा अगाग राजापेक्षा थोर होईल व त्याच्या राज्याचा उत्कर्ष होईल. देवाने त्याला मिसर देशातून बाहेर आणले आहे, त्याचे बळ रानबैलाच्या बळासारखे आहे. तो आपल्या शत्रू राष्ट्रांना ग्रासून टाकील, त्यांच्या हाडांचा चुराडा करील, आपल्या बाणांनी त्यास छेदून टाकील. तो सिंहाप्रमाणे सिंहिणीप्रमाणे दबा धरून बसला आहे, तो पडून राहिला आहे, त्याला कोण छेडील. जो तुझे अभिष्ट चिंतील त्याचे अभिष्ट होईल, जो तुला शाप देईल त्याला शाप लागेल. बलामाचा संदेश. तेव्हा बलामावर बालाकाचा क्रोध भडकला. तो हात आपटून बलामाला म्हणाला, माझ्या शत्रूंना शाप द्यायला म्हणून मी तुला बोलावून आणले, पण तू तर तीनही वेळा त्यांना आशीर्वादच दिलास. तेव्हा तू आता येथून पळ आणि आपल्या ठिकाणाकडे जा. तुझा मोठा सन्मान करीन असे मी म्हटले होते, पण परमेश्वर तुझ्या सन्मानाला आडवा आला आहे. बलाम बालाकाला म्हणाला, तू माझ्याकडे पाठविलेल्या दूतांना देखील मी असे सांगितले नव्हते काय की बालाकाने आपले घर भरून सोने रुपये मला दिले तरी परमेश्वराच्या शब्दाबाहेर मला आपल्याच मनाने बरे वाईट काहीही करता येणार नाही, परमेश्वर सांगेल तेच मी बोलेन. पहा, आता मी आपल्या लोकांकडे जात आहेच, तरी चल. हे लोक शेवटल्या दिवसात तुझ्या प्रजेचे काय काय करणार आहेत ते तुला सांगून ठेवितो. मग तो आपला काव्यरूपी संदेश पुढे देऊ लागला. बौराचा पुत्र बलाम बोलत आहे, ज्याला खरोखर दिसते तो बोलत आहे, जो देवाची वचने श्रवण करीतो, ज्याला परात्पराचे ज्ञान आहे, ज्याला सर्व समर्थाचे दर्शन घडते, जो दंडवत घालितो व ज्याचे डोळे उघडे आहेत, त्याची ही वाणी आहे. मी त्याला पाहिन पण तो आता दिसत नाही, त्याला न्याहाळीन पण तो जवळ नाही. याकोबातून एक तारा उदय पावेल आणि इस्रायलातून एक राजदंड निघेल. तो मवाबाचा कपाळ मोक्ष करील, सर्व बंडखोरांना चित करील. त्याचे शत्रू अदोम व सेईर हे त्याच्या ताब्यात येतील, तोवर इस्रायल आपला प्रभाव दाखविल. याकोबातून एक नियंता निघेल, तो नगरातल्या उरलेल्या लोकांचा संहार करील. मग अमालेकास उद्देशून त्याने आपला काव्यरूपी संदेश दिला. अमालेक राष्ट्रांमध्ये श्रेष्ठ होता, पण शेवटी तोही लयास जाईल. मग केनी राष्ट्राला उद्देशून त्याने आपला काव्यरूपी संदेश दिला. तुझे वसतिस्थान तर मजबूत आहे, तुझे घरटे खडकात आहे, तरी काईन उजाड होईल. अश्शूर तुला बंदीवान करून नेण्यास किती विलंब लावील. तो आपला काव्यरूपी संदेश पुढे चालवून म्हणाला, हाय हाय, देव हे घडवून आणील तेव्हा कोणाचा जीव वाचेल. तरी कित्ती ह्यांच्या किनाऱ्यावरून जहाजे येतील, ती अश्शुरास व एबेरास त्रस्त करीतील, तरी शेवटी त्यांचाही नाश होईल. तेव्हा बलाम उठून आपल्या ठिकाणी परत गेला आणि बालाकही मार्गस्थ झाला.